श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। एकोणचाळीसावी ओवी सुरू आहे। बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, की उजीवडे देखीजे उजिडा जीवी। बोलानेच बोल ऐकावा, गोडीनेच गोडीचा स्वाद चाखावा, प्रकाशानेच प्रकाशाला प्रकाशित होताना पाहावे, ही उच्च पातळीची अनुभूती सत्पुरुषांनाच महान योग्यांनाच येऊ शकते। आत्मानंदाचा भोग कसा असतो, आत्म्याचा आनंद कसा असतो, हे त्या आत्म्यापर्यंत पोचल्यावरच कळेल। पण पोचणार कोण? आत्माच आत्मा आहे, मग त्या आत्म्यापर्यंत पोचणार कोण? शरीर तर पोचू शकत नाही, शरीराचा आणि त्याचा काही संबंधच नाही। बरेच लोक इंटरप्रिट करतात की शरीरांचा आणि आत्म्याचा काही संबंधच नसेल आणि आत्मा मूळचाच पवित्र असेल तर आपण शरीराने काहीही केलं तरी आत्म्याला काय फरक पडतो? मग कितीही वाईट विचार केलेत आणि कितीही व्यभिचार केला तर शरीर हे आत्म्यापासून निराळ आहे। म्हणून मौज मस्ती करो, दारू पियो, मटण खाओ, आत्म्याला काय फरक पडतो? अशा बुद्धीचे सुद्धा लोक असतात। हा बुद्धीचा बुद्धीची ही दिवाळखोरी आहे, दुसरं काहीच नाही। असं मत मांडणे म्हणजे हे दिवाळखोर बुद्धीचं एक मोठं लक्षण आहे। आत्मानंदाचा भोग हे ज्ञानी सत्पुरुष घेत असतात। अमृतानुभवामध्ये माऊली क्लिअर करतात, तैसे भोग्याणि भोक्ता दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता फूटा माजी। तसे भोग्य वस्तू आणि तिचा भोक्ता, तैसे भोग्य आणि भोक्ता म्हणजे भोग्य वस्तू आणि तिचा भोक्ता, दिसे आणि देखता म्हणजे दृश्य आणि दृष्टा, हे द्वैत, हे सरले अद्वैत फूटा माजी नित्य आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेले असते। हे द्वैत जे आहे, भोग्य वस्तू आणि भोक्ता, दृश्य आणि दृष्टा, हे जे द्वैत आहे, हे जे दोनपणा दिसतो तो नित्य आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेलं असते। एका क्षणासाठी नाही, नित्य सतत आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेले असते। म्हणजे आत्म्याचे ज्ञान झाल्यानंतर तो आत्मज्ञानी पुरुष इतरांसारखाच व्यवहार करीत असला तरी त्याने काहीच बिघडत नाही। तो इतरांसारखा राहतो, खातो, वावरतो, बिझनेस करत असेल तर दुकानात बसतो, नोकरी करत असेल तर ऑफिसात जातो, सगळं त्यासारखंच करतो। इंद्रिय विषयाकडे धावली किंवा विषयांवर लोळली तरी त्याच्या आत्मज्ञानामध्ये काहीच फरक पडत नाही, कारण त्याची जी ही स्थिती असते ही एक वेगळी स्थिती असते। भोग्य आणि भोक्ता ही बाहेर ज्याला दोन जरी दिसत असले पण तो आत्मरूपाने त्याच्याकडे लक्षसुद्धा देत नाही। माऊली 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या सांगतात, लोह उभे खाय माती न परिसाचिये संगती, सोने जालिया पुळती न शिबिजे मळे। लोखंडाचा एखादा पिलर असेल किंवा पोल असेल तर त्याला गंज लागतो, नाही का? त्याला रस्टिंग होते, त्याला गंज लागतो, किंवा मराठीच्या भाषेमध्ये आपल्या वराळ्यातल्या मराठीमध्ये जंग लागतो, आणि तो गंज लागल्यामुळे ते मलिन होते, त्याला लालसरपणा येतो। पण जर त्याला अगोदरच परिसराचा स्पर्श होऊन त्याचे सोने झाले असेल तर मग त्याला गंज कसा काय लागणार, त्याला मळ कसा काय लागणार? आत्मज्ञानी आणि जीवनमुक्त पुरुषाची अशी स्थिती असते। तो कर्मे करी सकळे तरी कर्मबंधा न गळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र। पाण्यात कमळ उगवतं पण त्या कमळाच्या पाकळीला पाण्याच्या थेंबाचा स्पर्शही लागत नाही, किंवा चिखलातून कमल उगवतं, पण ते तो चिखल त्या पाकळीला स्पर्श करू शकत नाही. ती पाकळी आपल्याला त्या चिखलापासून वर, अत्यंत वर, शुद्ध अवस्थेत ठेवत असते. तिची मुळं जरी त्या चिखलात रुतलेली असती, तरी मात्र ती जी पाकळी आहे ती स्वतःला त्या चिखलापासून वेगळी ठेवते. तो सगळ्या प्रकारची कर्मे करतो, आपल्यासारखा व्यवहार करताना दिसतो, पण त्याची क्वालिटी, त्याची लाईफ, त्याची कर्म करण्याची दक्षता ही आपल्यापेक्षा निराळी असते. आणि ही आत्मज्ञानी आणि जीवनमुक्त पुरुषाची अशी ही अवस्था असते. माऊली चांगदेवांना सांगत आहे की अशी आत्मज्ञानी पुरुषाची स्थिती जेव्हा तुला लाभेल, त्याचवेळी मी सांगतो त्यातील रहस्य तुला उमगेल. कोणतं रहस्य? बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद जागिजे, की उजीवडे देखिजे उजिळा झेवी. पण त्यासाठी चांगदेवा, तुझी स्थिती एवढी उच्च झाली पाहिजे की तेव्हा तुला हे कळेल, तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच भेद नाही. तुझ्यात आत्मा आहे आणि माझ्यातही तोच आत्मा आहे, काही वेगळा आत्मा नाही आहे, तोच आत्मा माझ्यातही आहे. पण आत्मज्ञानाच्या आवरणाने तो तुझ्यामध्ये झाकलेला आहे. ते अज्ञानाचे आवरण किंवा झाकण दूर कर. म्हणजे बोलण्यानेच बोलणे कसे ऐकावे, स्वादानेच स्वाद कसा घ्यावा हे तुला समजेल. व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केव्ही. ब्रह्मवेत्यांची जी जीवनमुक्त अवस्था असते, त्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्या ब्रह्मवेत्याकडून असंख्य प्रकारची कर्मे घडतात. व्यापाराचे गाडे, व्यापाराचे गाडे तर चालणार ना, संसार चालणारच. आणि जे ऑक्युपेशन, ज्या घरात जन्म झाला आहे, प्रारब्ध कर्म जी आली आहेत, त्याप्रमाणे तो व्यापार करणेच आहे. तर असंख्य कर्मे जरी घडली तरी तो परमार्थतः निष्क्रियच असतो. आणि त्याच्या अक्रियतेचे, निष्क्रियतेचे पाऊल बाहेर पडतच नाही. म्हणजे सर्व कर्मे करून तो अक्रिय असतो. भोग भोगुनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. त्याचं वागणं, त्याची हातवटी काम करण्याची अशी असते की तो सगळं करून निष्क्रिय किंवा अक्रिय असतो. आणि यासाठी अज्ञानाचे आवरण निवृत्त व्हावे लागते, अज्ञानाचे आवरण टाकावे लागतात. प्रसिद्ध तुकारामांचा प्रसिद्ध अभंग आहे, निरंजनी आम्ही बांधियले घर. निरंतर ध्यान करणाऱ्या लोकांना याची प्रचिती येऊ शकते. निरंजनी आम्ही बांधियले, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराभासी पूर्ण जालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, जालो तदाकार नित्य शुद्ध. नित्य शुद्ध आणि तदाकार, जालो तदाकार नित्य शुद्ध. तदाकार त्याच्या आकारासारखा, त्या परमात्माच्या आकारासारखा. तुकाराम महाराजांनी या अभंगात नित्य शुद्ध आणि तदाकार होण्यासाठी कोणती आवरणं आपल्याला बाजूला टाकायला पाहिजे ते सांगितले आहे. निरंजनी आम्ही बांधियले घर. आधी तर गोंधळ, गजबजाट, दाटदाटीपासून दूर जाऊन निरंजनी घर बांधले. निराकारी निरंतर राहिलो आम्ही, त्यानंतर निरंतर निराकारी होऊन राहिलो. पूर्ण निराभासी होऊन अखंड ऐक्यामध्ये समरस झालो. आणि त्याच्याने काय झालं? तुका म्हणे आता नाही अहंकार. असं केल्यामुळे हळूहळू 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 अहंकार कमी 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 होत झाला. होत गेला आणि अहंकार न उरता आता आम्ही नित्यपूर्ण तदाकारी बनलो, झालो तदाकार नित्य शुद्ध। नाथ महाराजांनी सुद्धा अशाच प्रकारची गोष्ट सांगितलेली आहे। ज्या सुखासी नाही अंत ते सुख पाहे हृदयात, सुख सुखाची मिळणी करूनी घेई तू आपुले मनी। सुखे सुखानुभव हाची ब्रह्मविद्येचा भाव, सुखे सुखाची मांडणी शरण एका जनार्दनी। ज्या सुखासी नाही अंत ते सुख पाहे हृदयात, हृदयात उत्पन्न होणारं सुख म्हणजे आनंद, आत्मानंद, त्याला काही अंत नाही आहे, तो अनंत आहे। ज्या ब्रह्मसुखाला आत्मसुखाला अंतच नाही, ते अनंत असे आत्मसुख, असे ते सुख आपल्याच हृदयात पहा। आपल्या मनामध्ये अशा आत्मसुखाची मिळणी करून घ्यावी, अशा सुखानेच सुखानुभव घ्यावा, हेच ब्रह्मविद्येचे लक्षण आहे। ब्रह्मविद्येचा हाच भाव आहे। सद्गुरु जनार्दनाला एकनाथ महाराज शरण गेल्यानेच सुखाने सुखाची मांडणी करू शकले, म्हणजे ते आत्मसुख स्वतः भोगू शकले। रामदास स्वामी आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये सांगतात, प्राप्त झाले अद्वैत ज्ञान अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन जेथे मी तू पण नाही। प्राप्त झाले अद्वैत ज्ञान अभिन्नपणे जे विज्ञान, जेव्हा अद्वैतातलं ज्ञान प्राप्त झाले, ज्ञान जेव्हा अद्वैताच्या पूर्ण अवस्थेत जाते तेव्हा त्यालाच विज्ञान म्हणतात। अभिन्नपणे, अभिन्नपणे ज्याला फर्दर डिवाइड करत इनडिव्हिजिबल, तेची जाण आत्मनिवेदन। आणि अशी जी उच्च अवस्था असते त्या अवस्थेलाच आत्मनिवेदन म्हटलंय समर्थांनी, जेथे मी तू पण नाही, मी आणि तू, दृष्टेपणा दृश्यपणा दोन्हीही नाही, मी आणि तू, मी तूपणा गेला, मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याची देही। तर अशी जी जिथे मी तू पण नाही त्या उच्च अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात। मी तेच आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी, असे जे अद्वैत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी आणि तू हा जो अतिसूक्ष्म भेद आहे, हा अतिसूक्ष्म भेद जाऊन एकत्वाचा अनुभव येतो। आणि तो एकत्वाचा अनुभव आला म्हणजे त्यालाच ज्ञानाचे विज्ञान झाले असे म्हणतात। आणि या उच्च स्थितीला आत्मनिवेदन असेही म्हणतात। या ठिकाणी मी पण पूर्णपणे समर्पित झाले आणि तू पण म्हणजे दृष्टा, तिथे मी पण नसल्याने तोही समर्पित झाला, तर आता इथे मी आणि तू दोन्हीही दोघेही समर्पित झाले म्हणजे उरलं काय। तर उरलेली जी स्थिती आहे त्या स्थितीला वर्णन करता येत नाही, म्हणून माऊलीसारखे उच्च योग्यतेचे ज्ञानीच ते डिफाईन करू शकतात। आणि काय डिफिनेशन सांगितली, बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद साखीजे, की उजीवडे देखीजे उजीडा जेवी। आता डेफिनेशन तर सांगता येत नाही, डिफाईन करता येत नाही, तर त्याचे लक्षणं सांगतात। त्याला कोणत्या ॲट्रिब्यूट्सनी एक्सप्रेस करता येते, तर त्या ॲट्रिब्यूट्सचं एक्सप्रेशन आहे, डेफिनेशन नाही, हे एक्सप्रेशन आहे। काय एक्सप्रेशन आहे, बोलेची बोल ऐकीजे। अशी ही उच्च आत्मनिवेदनाची स्थिती कोणाला प्राप्त झाली म्हणजे बोलानेच बोलाला ऐकावं लागतं, स्वादेनेच स्वाद चाखता येतो आणि प्रकाशानेच प्रकाश प्रकाशित होतो। अशी ही उच्च स्थिती या ओळीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना उलगडून सांगत आहे. आतापर्यंत जेवढे सिद्धांत सांगितलेले आहेत ते एकापासून एक थोडेसे वेगवेगळ्या प्रतीचे आहे, पण एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा वर चढण्याचे हे चढते प्रमेय आहे. बरं का? चढते प्रमेय, कारण एका प्रमेयाचा दुसऱ्या प्रमेयाशी संबंध आहे. एक प्रमेय जर सिद्ध झालं तर दुसरे प्रमेय आपोआप सिद्ध होतील, आणि बरोबर एखादं त्यातलं मिस झालं तर पुढचं आपल्याला समजणार नाही. बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे. त्या संवादामधील बोलणे ऐकण्यासाठी दुसरा कोणीतरी एखादा लागतो ना, पण इथे एखादा दुसरा जर उपस्थित असेल तर मग हा अनुभवच घेता येत नाही. आणि हा अनुभव घ्यायचा असेल तर ती पातळी आपल्याला राखावी लागेल. म्हणजे ज्ञानेश्वरा एवढं तर आपण होऊ शकत नाही, चांगदेवा एवढंही आपण होऊ शकत नाही, पण तिथे काहीतरी चाललं आहे असं, जे असं काही चाललेलं आहे जे आपण समजू तर शकतो पण सध्या अनुभवू शकत नाही. ते अनुभवाचं असेल तर नित्य साधना आवश्यक आहे. साधना म्हणजे एका ठिकाणी बसून नुसतं रामकृष्ण हरी करत बसलं तर होणार नाही. आपल्याला आपला व्यवहारसुद्धा करायचा आहे, आपला प्रपंचसुद्धा करायचा आहे. ज्या कामासाठी आपल्याला मँडेट मिळालेलं आहे किंवा आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जे आपल्याला कर्म मिळालेलं आहे ते कर्म चांगल्या हातवटीने, प्रोफेशनलिझमने ती कर्मे करायची आहे. प्रोफेशनलिझमने ती कर्मे करताना त्या कर्माचं बंधन लागू द्यायचं नाही आहे, त्या कर्माच्या फळाची अपेक्षाही ठेवायची नाही आहे, आणि त्यातून काय निष्पन्न होईल त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. फक्त आपलं जे कर्तव्य कर्म आहे त्यात 1% उणीव न ठेवता, 1%ची उणीव न ठेवता, कोणाहीकडून कशाही प्रकारची अपेक्षा न करता संपूर्ण प्रोफेशनल हातवटीने आपली कर्म करायची आहे. आणि ती कर्मे करायला आपण शिकलो की मग त्यापासून लागणारे जे बंध आहेत ते आपल्याला लागणार नाही, कारण त्याच्या फळाकडे आपलं लक्ष नाही आहे. कर्म कसं करायचं त्याकडेच फक्त आपलं लक्ष आहे. कर्म करताना कसल्याही प्रकारची चूक होता कामा नये, चोखपणे आपलं काम करायचं आहे. तो कर्मे करी सकळे, सकळे म्हणजे ज्याच्या प्रारब्धात जे आलं असेल ते, मग ते लहान मोठं नाही. एखाद्याच्या प्रारब्धात असेल की सर्व रस्ते स्वच्छ करून टाकायचे तर ते सुद्धा पूर्ण हातवटीने एक छोटंसं पानसुद्धा खाली न सोडता पूर्णपणे स्वच्छ ते रस्ते झालेत पाहिजे. एखादा शिक्षक असेल तर त्याला आनंद होईल जर वर्गातील प्रत्येक विद्यार्थी, आपण जे शिकवतो ते प्रत्येक शेवटल्यातल्या शेवटल्या विद्यार्थ्याला जर कळत असेल तर त्या मास्तरला खूप आनंद होतो. एखादा डॉक्टर असेल, आपल्याकडे आलेल्या सर्व पेशंटला जर आराम पडत असेल तर त्या डॉक्टरला खूप खूप आनंद होतो. आता हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, हा व्यक्त करता येत नाही शब्दाने, सांगता येत नाही, आणि याला लिहिताही येत नाही. तर तेव्हा त्या अवस्थेमध्ये जी आपली स्थिती असेल त्या स्थितीमध्ये कदाचित थोडंसं आपल्याला कळू शकेल की हे काही जे घडत आहे आपल्या हातून ते आपण करत नाही आहे. आणि जेव्हा हे आपल्याला पदोपदी अनुभवायला येईल की जे काही घडत आहे ते आपण करत नाही किंवा मी करत नाही, मी याचा करता नाही, मी कर्म करत आहे पूर्ण हातवटीने पण मी मात्र हे करत नाही, मी यापेक्षा वेगळा पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे आणि त्या परमात्म्याची प्रकृती हे सर्व करवून घेत आहे, आणि हे करत असताना या कर्माची सुरुवात, कर्माचा मध्य, कर्माचा अंत ओम तत्सत या हातवटीने होत असेल तर हे कर्म पूर्णपणे समर्पित होतात, कर्माचे फळही समर्पित होतात, आणि त्यासंबंधीचा अहंकारसुद्धा समर्पित होतो। जेव्हा ह्या उच्च हातवटीने आपल्याला हे करायचं समजेल आणि हळूहळू हळूहळू आतमध्ये जायला शिकू आणि सतत निरंतर आपल्याला हा भास राहील की आपण एक पवित्र आत्मा आहो आणि सर्वांच्या आतमध्येही आपणच आहो, सर्वाघटी राम देहादेही एक, हे जेव्हा कळेल तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने या ओवीचा अर्थ कळेल। बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखीजे, की उजीवडे देखीजे उजीड जेवी। अशी ही 39वी ओवी। आज इथे थांबायच्या आधी एकदा पुनरुच्चार करू। बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, की उजीवडे देखिजे उजीडा जेवी। आज इथे 39वी आपली ओवी संपते आहे आणि उद्या 40व्या ओवीकडे आपण ओढणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।